नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. सदक्या मुखेल खबरो. राज्यपाल निधीतल्यान कॅन्सर आणि डायलिसीस दुयेतींक आर्थिक मदत राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले हांणी भेटयली. केंद्रीय शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान फाल्यां शेतकारांक आभासी पद्दतीन मार्गदर्शन करतले. गोय पर्यटन विभागाक फावो जाल्यात 2 पुरस्कार. दिवचल तालुक्यात मुळगांवां रोखडेच बांदतले 150 खाटींचे नवे हॉस्पिटल. मंत्री बाबूश मोन्सेरात. आता पुराय खबरो. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले हांणी आज राजभवनार आयोजित कार्यक्रमांत राज्यपाल निधीतल्यान 272 कॅन्सर आणि डायलिसीस दुयेतींक आर्थिक मदत भेटयली. यावर उलयताना राज्यपालांनी देशाची जनता ही सर्वेसर्वा असून लोकप्रतिनिधी आपली जबाबदारकी ओळखून लोकांची सेवा करपाक जाय असे म्हळे. सैमीक दायज यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्या उपरांत आता गोयच्या दोंगराळ आणि राना वाठाराची भेट देऊन अशा वाठारांनी रावपी लोकांच्या जिणे पद्धतीचो अभ्यास करतलो असे राज्यपालांनी म्हळे. तशेंच अशा वाठारांनी रावपी लोकांच्यो समस्या सोडोवपाचो यत्न करतलो असे ताणी सांगले. राज्यपालांनी कॅन्सर दुयेंती बेगिनांतल्यान बेगीन दुयेंतांतल्यान बरे जावचे अशी प्रार्थना करून कॅन्सर दुयेंस आता पुराय तरेन बरे जावपाक शकता आनी त्या खातीर दुयेंतींनी काळजी करपाची गरज ना अशें सांगले. आर्थिक मदती खातीर अर्ज केल्ल्या सगळ्या अर्जदारांक आर्थिक मदत भेटयल्या अशें राज्यपालांनी म्हळें. राज्यपाल निधीतल्यान गोंयातल्या गरजवंत कॅन्सर डायलिसीस आनी हेर दुयेंतींक आर्थिक मदत दिवपा खातीर राजभवना वतीन सुरू केली ही म्हत्वाकांक्षी येवजण आशिल्ल्याचें तांणी म्हळें. श्रीमती रिता श्रीधरन पिल्ले हांची ह्या वेळार उपस्थिती आशिल्ली. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोय 2.0 अंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांक उर्बा दिवपा खातीर केंद्रीय शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान फाल्यां व्हर्च्युअल पद्धतीन मार्गदर्शन करतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. या कार्यावळीचे थेट प्रक्षेपण राज्यातले सगळ्या ग्रामपंचायत रवींद्र भवन बायणा मडगाव कुडचडे भंडारी समाज हॉल बार्देस उपजिल्हाधिकारी धारबानोळ्या सांगे नगरपालिका सभाघर सरकारी उच्च माध्यमिक शाळा काणकोण गोय बागायतदार पेडणे हांगा थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले असे तांणी सांगले. शेतकऱ्यांनी या कार्यावळीक येवचे असे आवाहन तांणी केला. केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंह चौहान हांचे कडेन गोयच्या शेती आणि ग्रामीण विकासा खातीर वेगवेगळे प्रस्ताव धाडल्यात. राज्यातली खाजण शेती पुनर्जिवीत करप शेती महाविद्यालयांक अनुदान आणि ग्रामीण विकास असे हे प्रस्ताव असतात असे मुखेलमंत्र्यांनी म्हळे. भारतीय जनता पक्ष हो कुटुंब असा आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सदांच वाटेकार जावपी कुटुंबाची सदस्यता घेवपाक त्यांच्या घराघरांनी वचून तांकां सदस्य करात. निमण्या घटकांमेरेन पावून भाजपा परिवारात सामील करप तांकां सुविधा पुरवण दिवप हाका भाजपा बांदील असा. प्रत्येक घरात समृद्धी ही भाजपाची घोषणा असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. साखळी मतदारसंघात भाजपा कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन करताना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी अंत्योदय तत्वाप्रमाण निमण्या घटकांमेरेन विकास पावप हे आमचे ध्येय असा असे म्हळे. प्रत्येक घरात भाजपाचो सदस्य असचो हाका लागून यत्न करात. लोकांकडेन सतत संपर्कात रावप हो भाजपाचो अजेंडा. विकसित भारत विकसित गोय हाका लागून भाजपाच्या फाटी खंबीरपणान उभे रावचे असे आवाहन करून प्रत्येकाक समृद्ध करप हाका आम्ही बांधील असा. देखून भाजपाचे सदस्य वाढून परिवार अधिक मजबूत करात असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांक केले. नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यावळीत प्रतिष्ठित टुडेज ट्रॅव्हलर अवॉर्ड 2024 गोय पर्यटन विभागाक एक्सलन्स इन टुरिझम लिडरशीप आणि बेस्ट स्टेट फॉर रिजनरेटिव्ह टुरिझम असे 2 सर्वोच्च सन्मान मिळात. न्यायमूर्ती कुरियन जोझफ हांच्या हस्तुकी हो पुरस्कार पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी स्वीकारलो. ट्रॅव्हलर अवॉर्ड 2024 गोय पर्यटनाक देशांतर्गत पर्यटन श्रेणीत बेस्ट स्टेट फॉर रिजनरेटिव्ह टुरिझम म्हणजे पुनर्संचयित पर्यटना खातीर सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून भोवमान मेळ्ळो. गोयचे उपनिवासी आयुक्त विकास कांबळे हांणी गोय पर्यटन विभागाच्या वतीन हो पुरस्कार स्वीकारलो. हो सन्मान फक्त वैयक्तिक कामगिरी ना तर पर्यटन विभागाचं सामूहिक यत्नाचे प्रतिबिंब असे रोहन खवटे यांनी मत उक्तायले. गोयात मिळल्या ह्या पुरस्काराचं आमकां अभिमान असा. हो पुरस्कार पर्यटन व्यवसाया खातीर आमच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाचो पुरावो असे गोय पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका हांणी म्हळे. राज्यात मोटरसायकल पायलट हे सगळ्यात पोरणे आणि लोकांमधले विश्वासू व्यावसायिक, पण काय वर्सा सावन राज्यातल्या ह्या पायलटांक खुबशे समस्या जाणवतात. मात हे फुडें तशें जावचे ना, तांच्यो समस्या सुटाव्यो करतले. पायलटांक मदत जाता तशी येवजण्यो रोखडेच हाडटले असे येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगला. रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएरा वतीन पणजे कदम बस स्थानकाकडेन पायलटांक शेड उभारून दिल्या ताचे उक्तावण करतकच ते उलयताले. पायलट कमी जावप ही चिंतेची गजाल. प्रवास करताना लोकांचो ह्या पायलटावेलो विश्वास देखून फुडारात ह्या वेवसायाची सुरक्षितताय वाढची म्हण हांव काम करता. नवीन परमीट सुरू करप, पेन्शन येवजण नवीन राबयतले, नवीन बायक घेवपाक अर्थिक मदत अशा गजालीच्या दिकेन हांव काम करतलो अशें गुदिन्हो हांणी म्हळें. यावर कदम महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॅरिक नाटो, रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएराची तन्वी सावंत आणि शरद पै तसेच अखिल गोंय पायलट संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर हजर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात. गोंयात चिकणमाती पासून गणपतीच्यो मूर्त्यो तयार करपी कलाकारांक 500 रुपया मेरेन प्रतिनग सवलत दिवपा खातीर फुडल्या अधिवेशनात प्रस्ताव मांडटलो अशें गोंय हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आनी पेडणेचे आमदार प्रवीण आलेकर हांणी म्हळां. अनुसान या कलाकारांक 100 रुपयाच्या बदला 200 रुपया प्रती गणपतीची मूर्ती अशा पद्दतीन सवलतींत वाड केल्या. यापूर्वी 2008 वर्सा सावन 100 रुपया प्रतिनग अशी सवलत दिताले अशी माहिती आमदार प्रवीण आर्लेकर हांणी दिल्या. पोरू 388 गणपती करपी कलाकारांक 54 लाख रुपया निधी खर्च करून सवलतीचो निधी दिलो. अंदू हस्तकला महामंडळाकडेन संबंधित सवलत दिवपाक 1 कोटी रुपयांचो निधी आसा अशी ही माहिती आमदार प्रवीण आर्लेकर हांणी दिल्या. गोंयात महाराष्ट्रांतल्यान येवपी प्लास्टर ऑफ पॅरिसाच्या मूर्तीचेर कडक बंदी आसा. गोंयच्या शिमेचेर ह्यो मूर्ती गोंयात येवच्यो न्हय म्हण कडक पाळत दवरतले. तशेंच अश्यो मूर्ती विकप्यांचेर कडक कारवाय करतले. सैम पेड्यार करपी अश्यो पिओपीच्यो मूर्ती गोंयकारांनी घेवच्यो न्हय अशें आवाहनूय ह्या वेळार प्रवीण आर्लेकर हांणी केलां. दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीच्या अध्यक्षपदा खातीर आज भाजपाची वांगडी संजना वेळीप हांणी उमेदवारी अर्ज भरलो. वेळीप हांचो एकूच अर्ज आयिल्ल्यान ती ह्या पदाचेर वेंचून आयिल्ल्योच जमा आसात. मात हे विशींची अधिकृत घोषणा सोमारा 2 सप्टेंबराक जावपाची आसा. आदले अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान रित्यो जाल्ले पद भरून काडपा खातीर सोमारा वेंचणूक जावपाची आसा. ते खातीर आज उमेदवारी अर्ज भरपाचो निमणो दीस आशिल्लो. वेळीप हांचो एकूच उमेदवारी अर्ज दाखल जाला. परवरी शिक्षण प्रशिक्षण संस्थेन कवळे फोंडेच्या शांकर पाठशाळेच्या जोडपालवान राज्य पांवड्यार आंतर उच्च माध्यमिक विद्यालय संस्कृत देशभक्तीपर गीताची सर्त आयोजित केली. आज कवळे शांकर संस्कृत पाठशाळेत जाले हे सर्तीत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक शाळेक वस्तादपण फावो जाले. राज्यातल्या 10 उच्च माध्यमिक विद्यालयाचे पंगड या सर्तीत वांटेकार जाले. सर्तीतली हेर इनामां अशी आसात. दुसरे इनाम सेंट झेवियर उच्च माध्यमिक शाळा म्हापशा, तिसऱ्या श्रीमती चंद्रभागा तुकोबा नायक उच्च माध्यमिक विद्यालय कुडचडे आणि उत्तेजनार्थ श्री अमेय विद्याप्रसारक मंडळ उच्च माध्यमिक शाळा कुर्टी, श्री मकरंद दुर्गादास घैसास, दिलीप मधुसूदन भेरे आणि अदिती अमित पाटील हांणी सर्तीचे परीक्षण केले. शांकर पाठशाळेचे प्राचार्य महेश श्रीप्रकाश कापडी हांणी पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन केले. दिवचल तालुक्यातल्या मुळगावा 150 खाटींचे नवे हॉस्पिटल 2 वर्सां भितर उभारतले. या हॉस्पिटलाक लागपी कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून दिवपाक प्रशासकाची नियुक्ती करतले अशी माहिती मजूर आणि रोजगार मंत्री बाबूश पंसरात हांणी दिल्या. ईएसआयच्या क्षेत्रीय मंडळाची बसका जाली ते देवळात पत्रकारांक ताणी ही माहिती दिली. ईएसआय हॉस्पिटला खातीर मुळगाव हांगा हाऊसिंग बोर्डाची जमीन मेळ्या. मुळगावा ईएसआय हॉस्पिटलाची स्थिती चड बरी ना. गोमेको आणि जिल्हा हॉस्पिटलातल्या निवृत्त डॉक्टरांक प्रशासक म्हणून नेमतले अशें ताणी मुखार सांगले. सरकारी प्राथमिक शाळांतली शाळांनी 4 लेगीत विद्यार्थी आसले तरी ती चलतली, शाळा बंद पडपाक दिवचे ना अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. त्या शाळेत परत विद्यार्थ्यांची संख्या वाडची म्हणून यत्न करतले अशें मुखार तांणी म्हळें. सचिवालयात पत्रकार परिषदेत ते उलयताले. विद्यार्थी नाशिल्ल्यान सरकारी शाळा बंद जाल्यात, पूण कांय कडेन ती सुरू आसात तातूंत थोडेच विद्यार्थी आसात, पूण तरी ते शाळा चलोवपाचो सरकाराचो यत्न आसता. शेजारात खासगी शाळा येतात आनी देखून सरकारी शाळा बंद पडटात अशें तांणी म्हळें. अंदूच्या शैक्षणिक वर्सा 7 सरकारी शाळा बंद पडल्यात. हातून दिवचले 4 तर फोंड्या 3 शाळांचो आसपाव आसा. 10 वर्सां आदी राज्यात सुमार 822 सरकारी शाळा आशिल्ल्यो, पूण 10 वर्सांत 135 सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्यो. विद्यार्थी नाशिल्ल्यान शाळा बंद करपाचो आदेश शिक्षण खात्यान दिला अशें तांणी म्हळें. हणजुळा हांगा राती उसरा मेरेन ध्वनी प्रदूषण जाता म्हणून कागाळी वाडत आसात. हाची दखल घेवन ध्वनी प्रदूषणाचेर नियंत्रण दवरपा वांगडाच कारवाय करपाक सरकारान 3 खासा पुलीस पंगड गस्तीचेर तैनात केल्यात. हणजून पुलिसाकडे कागाळ आयली तर अर्ध्यावरा भितर कारवाय जातली. प्रदूषण नियंत्रण मंडळी ध्वनी प्रदूषणाचेर देखरेख दवरतले अशी माहिती सरकारान मुंबई उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठाक दिल्या. थळाव्या हणजून पुलिसा व्यतिरिक्त म्हापसा उपविभागीय पुलीस अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षकांच्या फुडारपणाखाला हेर 3 पुलीस पंगड स्थापन केल्यात. हे पंगड हणजून वाठारात रातच्या 10 वरां उपरांत गस्तीर आसतले. जे सुवातेर संगीताचो आवाज आयोजकांक दिल्ल्या परवानगीच्या प्रमाणापरस चड आसतलो तर कारवाय जातली. हणजून पुलिसांक ईमेल वा फोणार येवपी कागाळींची नोंद घेतले. कारवाय करताना ध्वनी प्रदूषण जाल्ले सापडले तर गुन्हेव दाखल करतले अशी माहिती एडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी दिल्या. बहुभाषिकता शाळांतले शिक्षणाचे माध्यम आणि तरणाट्या विद्यार्थ्यांखातीर थळाव्या भारतीय भाषेत शिकपाचे महत्व हाचेर चर्चा करपाक शिक्षण मंत्रालयान एक बसका घेतली. नवी दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार हांच्या अध्यक्षतेखाला वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञांची बसका आपयली. एकापरस चड भाषांचे ज्ञान घेवपाक आणि परस्पर कुशळटाय विकास सक्षम करपाक मजत जाता हाचेर मंत्रालयान भर दिलो. आनी आतां खबरो सोंपोवच्यो पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राज्यपाल निधीतल्यान कॅन्सर आणि डायलिसीस दुयेतींक अर्थिक मजत राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले हांणी भेटयली. केंद्रीय शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान फाल्यां शेतकारांक आभासी पद्दतीन मार्गदर्शन करतले. गोंय पर्यटन विभागाक फावो जाल्यात 2 पुरस्कार, दिवचल तालुक्यात मुळगाव रोखडेच बांदतले 150 खाटींचे नवे हॉस्पिटल, मंत्री बाबूश मोन्सेरात. आणि इतल्यांत ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.